बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, पुराव्यांवरून असे दिसून येते की हिंसा, शोषण आणि अत्याचार हे सहसा मुलाच्या ओळखीच्या व्यक्तीकडून केले जातात. यामध्ये पालक, कुटुंबातील इतर सदस्य, काळजीवाहू, शिक्षक, नियोक्ते, कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी, राज्य आणि गैरराज्य, अभिनेते आणि इतर मुलांचा समावेश आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.